चीनीमंडी.com पॉडकास्ट।
साखर कारखाना गाळप हंगामाचा समारोप। जवळपास 5 महिन्यांपर्यंत चाललेल्या सहकारी साखर कारखान्यांच्या गाळप हंगामाचा समारोप झाला। यावेळी कारखान्यानं 2,00,000 क्विंटल ऊसाचं गाळप करत शेतकऱ्यांकडून 27,12,077 क्विंटल ऊस खरेदी केला। साखरेची सरासरी विक्री दर यावेळी 3,297.65 रुपये प्रति क्विंटल आहे, जे गेल्या हंगामापासून जवळपास 200 रुपये प्रति क्विंटल अधिक राहील। शुगर रिलायझेशन रेटच्या प्रकरणामध्ये जानेवारी मार्च आणि एप्रिलच्या महिन्यामध्ये पलवलचा कारखाना राज्यातील सर्व सहकारी साखर कारखान्यांमध्ये पहिल्या स्थानावर राहिला। कारखान्याचे चेअरमन आणि DC नरेश नरवाल यांनी सांगितलं की ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मार्च 2020 पर्यंतचे पूर्ण पैसे दिले गेले आहेत आणि थकबाकी लवकरच भागवली जाईल।